श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, काल आपण चौथा अध्याय घ्यायला सुरुवात केली। चौथ्या अध्यायातील 1 ते 5 श्लोक आपण पूर्ण केलेत। सुरुवातीला माऊलीचं आपल्या गुरुच्या प्रति प्रेम दाखवणारं असं एक नमन आपण बघितलं। सुंदर ओव्या, आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साच्या सरीचे। आणि पुढे माऊलीने सांगितलं की ही इतकी सुंदर ही महाभारतातली गोष्ट आहे आणि वर श्रीकृष्ण सांगणारा, अर्जुन ऐकणारा, असे असताना जणू काही पंचम स्वराला सुगंध लागावा अशी इथे अवस्था झाली आहे। पुढे श्रीकृष्णाने एक प्राचीन गोष्ट सांगायला सुरुवात केली की ही हे मी निष्काम कर्मयोगाचे ज्ञान आधी विवस्वत मनुला सांगितले आणि हळूहळू ते कालांतराने नष्ट झाले। याच्यावर अर्जुनाला साहजिकच एक प्रश्न स्मरला, त्याला प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नाचं हे होतं की अर्जुन म्हणाला, तुझा जन्म तर अलीकडचा आणि सूर्य विवस्वान आणि मनू हे सर्वत्र फार पूर्वीचे, मग तू त्यांना उपदेश केला हे मी कसे जाणावे। त्यावर देवानी स्पष्ट सांगितलं अर्जुनाला की मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा। जेव्हा जेव्हा मी जन्मतो ते मला सगळं आठवतं पण तुला आठवत नाही। या पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत। आज 6व्या श्लोकापासून, 4थ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापासून पुढे आपण सुरुवात करणार आहोत। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अजापी सन्यव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया। मी जन्मरहित असून अव्यय स्वरूप आणि भूतांचा अधिपती असूनही स्वकीय मायेला वश करून आपल्या मायेच्या योगाने जन्म घेतो। म्हणजे माझे जन्मणे हे मायेमुळे घडते आणि ती मायासुद्धा माझीच आहे आणि मीच मायेला इन्स्ट्रक्शन देऊन जन्म घेतो। म्हणून आगवे मागील मजा आठवे, मी अजूनही परी संभवे प्रकृती योगे। माझे अव्ययत्व तरी ननसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबंबे मायावशे माझ्या चिठाई। माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधिनु ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे येरवी नाही। की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे निआधारे, एरवी काय वस्तु विचारे दुजे आहे। तैसा मूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जये अधिष्ठी, तै साकारपणे नटे नटी कार्या लागी। म्हणून मागचे सर्वच काही मला आठवते, मी जन्मरहित आहे पण मायेच्या योगाने जन्म घेतो। माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही पण अवतार घेणे व संपवणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते। माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाही परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते अज्ञान बुद्धी असली तरच दिसते, एरवी ते दिसत नाही, ज्ञानी लोकांना हे दिसत नाही। किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात, एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे का। तसा अर्जुना मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने प्रकट होतो, काही विशेष कार्यासाठी। आता प्रसिद्ध असलेला गीतेतला हा श्लोक, काही विशेष कार्यासाठी मी प्रकट होतो, तो काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। याचा अर्थ सगळ्यांना माहीत आहे, हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि अधर्म बळावू लागतो तेव्हा मी स्वतः जन्मास येतो। मला माझे जन्म आठवतात, पण या कारणासाठी मी जन्म घेतो। कशासाठी? जेव्हा अधर्म बळावू लागतो आणि धर्माची ग्लानी होते, दुष्टांचा संहार करायला मला यावं लागते। जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघुहा स्वभावे आध्य असे म्हणोनी अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपण ही नाठवी जे वेळी धर्माथे अभिभवी अधर्मुहा। कारण की जेवढे धर्म म्हणून आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावत अगदी मुळापासून चालत आलेला आहे। म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि स्वतः अव्यक्तपणा बाजूला ठेवून स्वतः जन्म घेतो। अव्यक्तपणा मनात सुद्धा आणत नाही। आणि का म्हणून घेतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। सज्जनांच्या रक्षणाकरिता, दुर्जनाच्या नाशाकरिता आणि धर्माची संस्थापना करण्याकरिता मला अनेक युगांमध्ये अनेकदा अवतार घ्यावा लागतो आणि मी तो घेतो। ते वेळी आपल्याचे निकैवारे मी साकारू होनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिले फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानुगिमशी धर्मासी नितीशी शेजभरी मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर स्वसुखे विश्वकोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निगती दोंदे सात्विकांची तै पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया। त्यावेळी भक्तांच्या कैवारासाठी देह धारण करून मी अवतार घेतो आणि मग अज्ञान रूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो, अधर्माची हद्द तुडून टाकतो, दोषांच्या सनदा फोडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो। अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी दैत्यांचा कुळाचा नाश करतो आणि साधूंचा म्हणजे ज्ञानी लोकांचा विवेकी लोकांचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करून देतो आणि धर्म तथा नीती यांची सांगड घालून देतो। फार सुंदर ओळी नंतर आलेली आहे, मी विवेक दीपाला आलेली अविचाराची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी आणि त्यामुळे त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळीचा दिवस उगवतो। ते योगिया पाहे दिवाळी निरंतर, आणि ती दिवाळी निरंतर असते, एका दिवसाची नसते। तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते, फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात। ज्यावेळेला अर्जुन माझी मूर्ती प्रकट होते, ज्यावेळी अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते त्यावेळेला पापांचा पर्वत सुद्धा नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो. अशा या कामाकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो, परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विवेकी होय. ऐसे या काजा लागी अवतरे मी युगी युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. जन्म कर्म च मे दिव्य मेवम यो वेति तत्वताः, त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, या प्रकारचे माझे दिव्य जन्म आणि कर्म जो यथार्थ जाणतो तो आपला देह टाकल्यावर पुन्हा जन्मास येत नाही, तो सरळ मजप्रत येतो. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त, तो चालिला संगे न चळे देहीचा देहा नाकळे मग पंचत्वी तव मिळे माझ्या चिरूपी. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो, म्हणजे मी अजन्म आहे, मी अविकारी आहे, मी अव्यक्त आहे, हे सर्व कायम ठेवून सुद्धा मी जन्म घेतो. मी स्वतः अक्रिय आहे, पण असे असून सुद्धा मी क्रिया करतो, कर्म करतो. हे माझे अलिप्तत्व जो जाणतो तोच श्रेष्ठ पतीचा मुक्त होय. हे अलिप्तत्व कसे, म्हणजे अजन्म असून सुद्धा जन्म घेतो, अक्रिय असून सुद्धा क्रिया करतो. हे जे अलिप्तत्व आहे तो जाणणारा पुरुषच खरा मुक्त होय. तो व्यवहारात चांग वागला तरी आसक्तीने किंवा अहंकार वृत्तीने तो वागत नाही, देहधारी असूनही देहभावाला कधी वश होत नाही, आणि मरणोत्तर माझ्याच रूपात तो येऊन मिळतो. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः, बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. प्रीति भय व क्रोध, प्रीति भय आणि क्रोध ही ज्यांच्यापासून निघून गेली आहेत, जे मतपरायण झाले आहेत, जे माझा आश्रय करून राहिले आहेत, असे अनेक लोक तप व ज्ञान यांनी शुद्ध झालेले माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. प्रीती भय आणि क्रोध गेलेले. एरवी परापरन शोचिती जे कामना शून्य होती, वाटा के वेळे न वसती क्रोधाचिया, जे सदा मियाची आथिले माझिया सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वीतराग जे, जे तपोतेजाचिया राशी का एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ते मद्भावा सहजे आले मी तेची ते होनी ठेले, जे मजतया उरले पदर नाही सांगे पितळेची गंध काळिक, जय फिटली होय निशेख तय सुवर्ण काई आणिक जोडू जाई जे, तैसे यमने मी कडसले जे तपो ज्ञानी चोखाळले, मी ते चिते जाहले येथ संशयो कायसा. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाही, माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरिता ज्यांचे जीणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते. आता बघा, जो श्लोक होता त्याच्यामध्ये प्रीती भय क्रोध, आता तिथे प्रीती म्हटल्यानंतर आपल्याला वाटलं असतं की प्रीती म्हणजे प्रेम, पण माऊलीचं एनालिसिस बघा, हे आपल्या या ज्ञानेश्वरीचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. इथे माऊली म्हणत आहे, आत्मज्ञानाचे जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयावरील प्रीती नष्ट झालेली असते, विषयावरील प्रीती, जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, तीर्थांना पवित्रता देणारे फार काय, जे स्वतः मूर्तिमंत तीर्थच असतात आणि ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात किंवा ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदा सुरत नाही, ते मदभावा सहजे झाले, सहजे मी तेची ते होऊन इठले, मी जे आहे तेच ते होतात, जे मज तया उरले पदर नाही, त्यांच्यात व माझ्यात मग काही पडदाच उरला नाही। सांग बरे, गंज व काळीमा हे दोन पितळेचे दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग सोने प्राप्त करून घेण्याची काय निराळी जरुरी आहे। अगदी त्याप्रमाणे यमनियमांच्या कसास जे उतरले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रूप झाले यात संशय नाही, तैसे यमनियमी कडसले। यम आणि नियम, यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, हे सहाव्या अध्यायात आपण विस्ताराने पाहू, विस्तारपूर्वक पाहू जेव्हा अष्टांग योगाची चर्चा येईल। नियम म्हणजे नियमन आणि यम मी स्वतः लावून घेतलेले नियम, तर हे यम नियम यांनी जर कसास लावलं आणि त्या तपाने ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रूपच झाले, मग पितळ आणि सोने याच्यामधला फरक करणंच, तांबा आणि सोना याच्यामधला फरक करणेच अवघड होईल। ये यथा मा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशाः। जे याप्रमाणे मला भसतात त्यांना तसाच मीही भसतो, भसतो म्हणजे काय, मी तसेच फळ त्यांना देतो। हे पार्था, मनुष्य मात्र सर्व प्रकाराने स्वभावतः माझ्या मार्गाचेच अनुसरण करतात। एरवी तरी पाही जे जैसे माझा ठाई, भजती तया मीही तैसाची भजे, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील, जाहले असे केवळ माझ्या ठाई, परिज्ञाने वीण नाशिले जे बुद्धी भेदासी आले, तेणेचिया कल्पिले अनेकत्व, मनोनी अभेदि भेदु देखिती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चाते, जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम, मती वशे संभ्रम विमंचिती। जे अशा प्रकारे माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट त्याच प्रमाणात प्रेम करतो। हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो। मनुष्य हा मुळातच धार्मिक प्राणी आहे। देखे मनुष्य जात शकळ हे स्वभावता भजनशील, जाहले असे केवळ माझ्या ठाई, हा मुळातच स्वभाव मनुष्याचा आहे, पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते। ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे मी जो एक त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात, एकाच देवाला अनेक ठिकाणी विभागून पाहतात। ही हा एक देव होतो, दुसरा देव होतो, तिसरा देव, अनेक प्रकारचे देव कल्पितात, म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे तेथे ते भेद पाहतात, जो नामरहित आहे त्याला ते नावे ठेवतात, जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतात। असे भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी आणि नेहमी वास्तविक सारखा भरला आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला आणि वाईट असे भेद निर्माण करतात। कांक्षंता कर्मणां सिद्धी यजंत इह देवता, क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। कर्मफलाची इच्छा करणारे या लोकी देवतांची उपासना करतात, कारण मनुष्यलोकी कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होते. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परीते कर्मफळ निश्चित ओळखतू वाचोनी देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी जैसे क्षेत्रीजे पेरिजे ते वांचुनी आनन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणा आधारे नातरी कळे या तळवटी जैसा पुलाची बोलू किरीटी पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे तैसा समस्ता या भजना मी साक्षी भूतुपे अर्जुना एथ प्रथी फळे भावना आपुलाली. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करतात. अशा रीतीने जे जे त्यांच्या मनात असते ते सगळे त्यांना प्राप्त होते, पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू निश्चयाने समज. त्यांनी जसे कर्म केले असतील ते त्याप्रमाणेच कर्मफळ त्यांना मिळत असते. कर्मावाचून फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. तुम्ही कितीही देवांच्या चरणी डोकं ठेवा, आपलं डोकं आपटा, कोणाला काही म्हणा, त्याच्याने काही होणार नाही. जे काही फळ आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या कर्माचे आहे. या मनुष्यलोकामध्ये फक्त कर्मच फळ देणारे आहे, बाकी काहीही फळ देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तिथे दुसरे उत्पन्न होत नाही, किंवा आरशात जे पाहावे त्याशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसत नाही, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगऱ्याच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनी म्हणून आपल्याला ऐकायला येतो किंवा प्रतिध्वनीच्या रूपाने उमटतो, अगदी त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. मीही कोणाला काही देत नाही आणि कोणाचं काही घेत नाही. जे होतं ते प्रत्येकाच्या कर्मानुसार होतं. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. गुणकर्म याच्या अनुसार मी चार वर्णाचे लोक निर्माण केले. या कर्माचा जरी मी करता आहे तरी मी अकर्ता व अव्यय आहे असे जाण. आता फार खूप न समजणारी गोष्ट इथे लिहिली आहे. परमात्मा म्हणतो गुणकर्मानुसार मी चार वर्णांचे लोक निर्माण केले आणि या कर्माचा जरी मी करता आहे तरी मी अकर्ताच आहे व अव्यय आहे. आता हे कसं आहे हे पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला कळेल, याच्यावरचं आपण आता निरूपण ऐकूया. आता याची परी जाण चारही आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म भागे जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली एथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहले गा चहू वर्णी ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे म्हणोणी आईके पार्था हे वर्ण भेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याचिलागी. आता याप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जे चार वर्ण आहेत ते मी गुण आणि कर्म यांच्या विभागांच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहे, जन्माच्या आधारे नाही. गुण आणि कर्म कारण की निरनिराळे स्वभावधर्मे व गुण यांच्या धोरणाने त्या चारही वर्णाच्या कर्माची मी योजना केली आहे. अर्जुना हे सर्व लोक वस्तुत एकच खरे, परंतु चार वर्णात त्यांची विभागणी झाली आहे. याप्रमाणे ही निवड स्वभावतः गुणकर्मामुळे केलेली आहे. फक्त गुणकर्मामुळे ही निवड आहे. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. पहिल्या ओळीत पहिल्या ओळी म्हणतात की ही कर्म यांच्या विभागाच्या उत्पन्न केले आहेत चार वर्ण, आणि शेवटी म्हणतात की याचा करता मी नाही. समजण्याला अवघड आहे, याचं आणखीन विश्लेषण समोर येईल. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम यो भिजानाति कर्म भिर्णस्य बध्यते. कर्मे मला बंधन करीत नाहीत, कर्मफळाविषयी माझी आसक्ती नाही, आणि मला अशा प्रकारे म्हणजे मी अकर्ता आत्मरूप आहे असा जो जाणतो तोच कर्मापासून बंधन पावत नाही, कर्मापासून तो मुक्त असतो. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जे जाणितले तो सुटला गा. ही जी व्यवस्था आहे माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वत ओळखले तो कर्मबंधनापासून मुक्त झाला. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात्त्वं पूर्वे पूर्वोत्तरं कृतं. अशा प्रकारच्या मला जाणून पूर्वीच्या मुमुक्षुंनी कर्म केलेत, आणि म्हणून पूर्वीचे मुमुक्षू जसे जनक इत्यादी त्यांनी ते कर्मे करून परंपरागत केलेले कर्मच आता तूही कर, त्या व्यतिरिक्त तू दुसऱ्या प्रकारचे कर्म करू नकोस. मागिल मुमुक्षू जो जे होते तिही ऐशी याची जाणोनी माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा परीते बीजे जैसे दग्धली नुगवतीची पेरिली तैशी कर्मेची परीतया जाहली मोक्ष हेतू. एथाणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाडे सज्ञाना योग्य नोहे. अर्जुना, पूर्वी जे मुमुक्षु होऊन गेलेत त्यांनी मला असाच आहे हे जाणून सर्व कर्माचे आचरण केले, परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही. अगदी त्याप्रमाणे ती कर्मे खरी, परंतु त्यांना कर्मबंधातून सोडविण्याला ती कर्मेच कारण झाली. या बाबतीत अर्जुना आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, हा कर्माकर्माचा विचार जाणत्या पुरुषास देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. त्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आणि ती गोष्ट आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. आज आपण इथे 15व्या श्लोकावर विश्राम घेतो आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.